श्रीमद् भगवद गीता अध्याय एक श्लोक 44। अहो बत महात् पापं कर्तुं व्यवसिता वयं यत्राजसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यता। अरे रे, आम्ही भयंकर पाप करण्यास तयार झालो आहोत, हे किती चमत्कारिक आहे। राजसुख भोगण्याच्या लोभाने उद्युक्त झाल्यामुळे आम्ही आमच्या नातलगांनाही मारण्यास तयार झालो आहोत। तात्पर्य, स्वार्थी हेतूने प्रेरित झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्वतःच्या बंधूंची, पित्याची अथवा मातेचीही हत्या करण्याइतके पापकर्म करण्यास प्रवृत्त होऊ शकतो। जगाच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत, पण अर्जुन हा भगवंतांचा साधू वृत्तीयुक्त भक्त असल्यामुळे त्याला नेहमी नैतिक तत्वांची जाणीव असे व म्हणून तो अशी कर्मे करण्याचे टाळत असे।